கரோதி வாசாலம் பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் க்ருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் ப்ரஹ்மா குருர் விஷ்ணு குருர்தேவோ மகேஸ்வரஹ குருஸாக்ஷாத் பரப்ரஹ்ம தஸ்மை ஸ்ரீ குரவே நமஹ. ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். பிரதிபோதிதாம் பகவதாம் நாராயணேஸ்வரம் புராணமுனினா மத்யே மஹாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணி பகவதீ அஷ்டாதசாத்யாயினி அம்பத்வாம் அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷிணி. நமோஸ்துதே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாய தபத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ணஹ ப்ரஜ்வாலிதோ ஞானமய ப்ரதீப யம் ப்ரஹ்மா வருணேந்திரருத்ரமருதஸ்துன்வந்தி திவ்யைஸ்தவைஹி வேதைஸாங்க பதக்ரமோபநிஷதைஹி காயந்தியம் சாமகாஹ த்யானாவஸ்தித தத்கதேன மனசா பஷ்யந்தி யம் யோகினோ யஸ்யாந்தம் ந விதுஹு சுரா சுரகணாஹ தேவாய ஸ்ரீராம். கேவலம் கருணாகாரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாப சமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் ஸ்வரூபானந்த சத்குரும் பாவனம் பரமம் சாந்தம் பாவசேவாசினம் பஜே சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ சம்ஸ்திதாஹ வீதராகோ விசேஷஶ்ச ஸ்ரீ குரு பாது மாம் ஜலுப்தமதுப ஸ்வாமி ஸ்வரூபாங்கிதஹ அனுபூதி பதிக சாட்சி ஸ்வயம் காபடி காரஹஸ்தே கில ஏகநாத ஸத்ருஷோ வ்ருத்தௌ புகாராமவத் सोहम योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम्। ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वत्थम् प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तम् वेद स वेदवित्। पंधराव्या अध्यायातल्या पहिल्या या श्लोकाचं श्लोकावरचं निरूपण हे मागच्या दोन तीन प्रवचनांमध्ये झालेलं आहे। आपण ओव्या पाहायला सुरुवात केलेली आहे। ब्रह्माच्या ठिकाणी ज्याची मुळं आहेत आणि ऊर्ध्व मूळ असल्यामुळं शाखा अधोगामी आहेत, म्हणजे मायारूपी शाखा सर्वत्र पसरलेल्या आहेत, असा हा अश्वत्थ नावाचा वृक्ष अव्यय म्हणून ओळखला जातो। अव्यय असं म्हटला जातो। जाणीव किंवा ज्ञान ही या वृक्षाची पर्ण आहेत, पानं आहेत। अशा वृक्षाला जो जाणतो त्यांनी खरं जाणलं असं म्हणायचं, असा या श्लोकाचा अर्थ। या श्लोकावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी जे ऊर्ध्व मूल असं म्हटलेलं आहे ते खरं म्हणजे ब्रह्मामूळ ऊर्ध्व मूल हा वृक्ष आहे असं म्हटलेलं आहे। या वृक्षाच्या ऊर्ध्वगामी जिथून हा वृक्ष निर्माण झाला त्या ठिकाणी खरं म्हणजे ब्रह्म आहे, परमात्मा आहे। पण परमात्म्यापासून काहीच होत नाही। परमात्म्यापासून जगदाभास, जगत निर्मिती हा भ्रम समजला जातो। परमात्म्यापासून झालं आणि परमात्म्यापासून वेगळं काही झालं असं होऊ शकत नाही। एवढंच नव्हे तर परमात्मा निर्गुण, निराकार, अक्रिय, कुठल्याही कर्माचा कर्ता नसलेला, कर्माचा प्रेरक नसलेला अशा ब्रह्माच्या ठिकाणी वृक्ष होईल तरी कसा? पण वृक्ष या रूपानी, रूपकानी जो संसार दिसतो आहे तो एकच ब्रह्म सत्य असताना जे काही दिसत आहे तर ते ब्रह्मातूनच आलं असं मानलं गेलं पाहिजे। कारण इथं दुसरी वस्तू नाही म्हणून याची मूळ ब्रह्मामध्ये आहेत। जर ब्रह्माखेरीज दुसरं सत्य नसेल तर मग ब्रह्माच्या ठिकाणी जी मूळ आहेत ती काय आहेत? आणि मूळ ही जर ब्रह्माचंच रूप असेल तर संसार वृक्ष खोटा म्हटला पाहिजे। म्हणून भगवद्गीतेत सर्व ठिकाणी जे आतापर्यंत सांगितलं तेच याच्या निरूपणात भगवंतांनी आणि ज्ञानोबांनी दोघांनीही सांगितलं। अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते, आठव्या अध्यायामध्ये ब्रह्म अक्षर आहे आणि परम आहे। पण ब्रह्माचा जो स्वभाव निर्माण झाला, स्वची जाणीव ब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झाली, त्याला मूळ माया किंवा प्रकृती असं म्हटलं जातं, मूळ प्रकृती म्हटलं जातं। आणि या मूळ प्रकृती झाली अहंताजन्य असं झाल्यामुळं जगत निर्माण झालं, अशी जी सर्व ठिकाणी उपपत्ती सांगितली तीच इथं सांगितलेली आहे। आपल्या ओव्या चाललेल्या होत्या, तरी माया ऐसी ख्याती नसतीच यया आथी का वांझेची संतती वानणे जैसी तैसी सत ना असत होये जे विचाराचे नाम नस आहे ऐसे या परीची आहे अनादि म्हणती जे नाना तत्वांची मांडूस जे जगत भ्रमाचे आकाश जे जगत अभ्राचे आकाश जे आकार जाताचे दुस घडी केले जे भवद्रुम बीजिका जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञान दीपिका साचली जे ब्रह्माच्या ठिकाणी विश्व या नावाचा पदार्थ दिसतो हे खरं आहे. याचं कारण ब्रह्माच्या ठिकाणी जर काहीच नसतं तर ब्रह्माच्या ठिकाणी माया निर्माण झाली कशी असे विचारणारे आपणच नसतो. आपल्याला ब्रह्मभाव असताना ज्या अर्थी आपल्याला अबोध आहे त्या अर्थी ब्रह्माच्या ठिकाणी संसार निर्माण झाला. विपरीत ज्ञान दीपिका ब्रह्म किंवा परमात्म ज्ञानापेक्षा विपरीत अशी ज्ञान दीपिका इथं झाली हे खरं. ते माया वस्तूच्या ठाई त्याला माया असं म्हटलं आणि ही माया राहण्याचं ठिकाण देखील वस्तूच ब्रह्मच ब्रह्माच्याच आधाराने ती राहते असे जैसेनी नाही ती माया ब्रह्माच्या ठिकाणी असते जशी नसावी अशी असते. म्हणजे ज्ञान झालं की माया या नावाचा पदार्थ नाहीसा होतो आणि ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत माया ही भासत राहते. मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय आणि ज्ञान झाल्यानंतर मात्र ब्रह्म प्रगट होतं संसार वृक्ष देखील नाहीसा होतो. जेव्हा आपण या आली नित करी आपण ते जेवी मुग्ध आपल्याला जेव्हा झोप येते तेव्हा जर काही होत असेल तर आपली जाणीवच हळूहळू मुग्ध होत जाते आत आत वळते आणि नाहीशी होते आहे हे आपल्याला समजत जातं आणि संपूर्णपणाने बाहेरची जाणीव नाहीशी होते. का काजळी आणि मंद प्रभादीपी काजळी साठल्यानंतर दिव्याची प्रभा जशी मंद होऊन जाते. तुम्ही कधी रॉकेल वर जळणारी चिमणी पाहिली आहे किंवा कंदील पाहिलाय अशा करता विचारायला लागतं की एखाद वेळेला पाहिला नसेल. पुण्यात राहताय पण पूर्वी कंदील नावाचा एक प्रकार होता ज्या मंदारला सांगतोय. तो जर प्रमाणापेक्षा मोठा असेल तर त्याचाच एक धूर काजळी भरून त्याची काच भरून जायची बर का. आणि मग तो दिवा आत लागलेला असायचा पण त्याचा प्रकाश मात्र बाहेर कमी कमी पडत जायचा. तसं या मायेमुळं ब्रह्म आहे की नाही इतकं नाही असं होऊन जावं. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चेवबोनी वेगी आलिंगिले निविण आलिंगी सकामू करी. स्वप्नामध्ये एखाद्या तरुण माणसाच्या जवळ एखाद्या तरुणाजवळ तरुणांगी निदेली त्याला स्वप्नात असं वाटतं की आपल्या शेजारी तरुण मुलगी झोपलेली आहे. चेवबुनी वेगी आणि स्वप्नात तो जागा होतो त्याची कामवृत्ती जागी होते. आणि आलिंगिले नी वीण आलिंगी सकामो करी आणि प्रत्यक्षत आलिंगन न घडता देखील त्याच्या ठिकाणी काम निर्माण होतो. काय ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलेत बघा. तैसी स्वरूपी झाली माया. आता इतकी सुंदर विचारांची परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. एकदा माया ही गोष्ट आपल्यावरून सिद्ध झाली आपण आहोत त्या अर्थी माया झाली बाकी फार थिओरिटिकल पडण्यात अर्थ नाही. मग ते ब्रह्म जर अशा गुणांचं असेल तर माया व्हायलाच नको. माया व्हायला नको तर प्रश्न विचारायला तूच नसायला पाहिजेस ना. जेव्हा तू विचारतो आहेस तेव्हा माया झाली, तुझ्यावरूनच ती सिद्ध होते. आता ही कशी झाली याचं एक निरूपण ज्ञानेश्वर महाराज करतात. तैसी स्वरूपी झाली माया आणि स्वरूप नेणे धनंजया. स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूप सुखाचा विसर पडला आणि माया या नावाचा पदार्थ तयार झाला. त्याची रुखा यया मूळ पहिले, तो या रुखाचा मूळ कंद. असं धरा की ध्यानाला बसलेला एक महापुरुष आहे, परमात्म्याशी तदाकार झालेला, स्वरूप सुखामध्ये मग्न. आणि त्याच्या समोर एक विचार निर्माण झाला आणि तो त्या विचारात गुंतून पडला. तो त्या विचारात गुंतून पडल्यामुळं काय झालं तर स्वरूप सुखाचा विसर पडला आणि तो विचार सत्य वाटायला लागला. त्याची रुखा यया मूळ पहिले, तेव्हा जी घडामोड झाली, तेव्हा जे काही घडलं तेच या ब्रह्मरूपी वस्तूच्या ठिकाणी निर्माण झालेलं मायारूपी मूळ पहिला कंद तिथे निर्माण झाला. वस्तूशी आपुला जो अबोधू, आता वस्तू म्हणजे ब्रह्म भाऊच नका, कोणा तिराईता बद्दल चाललेलं नाहीये तर आपल्याबद्दल चाललेलं आहे. आपण वस्तुत ब्रह्मस्वरूप असताना त्या ब्रह्मस्वरूप अशा आपल्याला निर्माण झालेला स्वरूप विषयक अबोध. वस्तुसी आपुला जो अबोधू, आपल्या स्वतःविषयी जो अबोध निर्माण झाला त्यामुळं तो ऊर्ध्वी आठुळईजे कंदू, तो ब्रह्मापाशी निर्माण झालेला कंद मूळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो. वेदांतामध्ये हेच सांगितलेलं आहे, ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया बीज प्रकृती मूळ प्रकृती निर्माण झाली. वेदांती यालाच बीज भाव असं म्हणतात. घन अज्ञान सुषुप्ती तो बीजांकुर भाव म्हणती. हा जो स्वरूप विषयक अबोध निर्माण झाला त्यामुळं एक प्रकारे घन अज्ञान म्हणजे अज्ञान, अज्ञान वर्ग आणि अज्ञान घन विनोबांनी असं म्हटलंय की आपल्याजवळ अज्ञान आहे ब्रह्मवस्तूच्या संदर्भातलं. आपण संसारामध्ये रमलेले आहोत. हे अज्ञान, आपल्याला अज्ञान आहे याची जाणीव नसणं म्हणजे अज्ञान वर्ग. आणि आपल्याला अज्ञान आहे याची जाणीव नसताना ज्ञानाविषयी बोलणं म्हणजे अज्ञान घन. ते म्हणतात यालाच पंडित असं म्हणतात. पंडितांना वाचून वाचून असं वाटायला लागतं की आपल्याला हे सगळं समजलेलं आहे. शब्दाच्या अभ्यासाची करामत अशी असते की दुसऱ्याला समजावून सांगताना समोरचा जसा जसा प्रतिसाद द्यायला लागतो तुमच्या समजावून सांगण्यामुळं समोरचा श्रोता प्रभावित होतो आणि तो प्रभावित झाल्यामुळं वक्ता प्रभावित होतो आणि वक्त्याला आपल्याला ज्ञान झालंय असं वाटायला लागतं. हे अज्ञान घन वक्ता प्रभावित झाला की तो जाणीवपणाने मिरवायला सुरुवात करतो. आपल्याला हे समजलं नाहीये हे सांगायचं विसरतो. आपण शब्द ज्ञानाच्या अंगाने अभ्यासक आहोत हे सांगायचा संकोच वाटायला लागतो. पुढं पुढं तर आपल्याला समाधी सुखाचा अनुभव नाही, आपण अखंड आत्मस्वरूपात रमत नाही, आपण सोहम भाव स्थित नाही हेही विसरून जातो आणि स्वतःला ज्ञानी समजून देहाहंतेने जगात वावरायला सुरुवात करतो. परमार्थामध्ये याच्यासारखी दुसरी घसरण नाही. वस्तूसी आपुला जो अबोधू तो ऊर्ध्वी आठुळैजे कंदू वेदांती हाची प्रसिद्धू बीज भाव. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेची कारण यया अज्ञाना मूळ. असं स्वरूप विषयक अज्ञान आपल्या ठिकाणी असताना मुखानी मात्र निरूपण करतो अथवा निरूपण करत नाही तरी देखील आपल्याला समजलंय अशा प्रकारचा भाव धरतो. हे या संसार वृक्षाचं मूळ आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे मूळ या ठिकाणी हा संसार वृक्ष मूळ धरतो. घन अज्ञान सुषुप्ती तोच बीजांकुर भाव म्हणती. आणि मग अशा व्यक्तीच्या ठिकाणी आता आपण व्यक्ती म्हणून बोलतोय, ब्रह्म म्हणून फार व्यापक निरूपण आता याच्यावर करत नाही आहोत. कारण मग ते पुढं पुढं अंधुक अस्पष्ट आणि आपला आणि या निरूपणाचा संबंध नसलेलं असं होऊन जाईल. अशा वेळेला असलेली घन अज्ञान सुषुप्ती, घन अज्ञान आणि ते घन अज्ञानाची देखील गाढ निद्रा, तोच बीजांकुर भाव म्हणती. तोच बीज अंकुर भाव, त्या बीजाच्या ठिकाणी अंकुरण्यासाठी सुयोग्य असा भाव निर्माण होतो. प्रत्येक बीजाला अंकुरण्याची प्रेरणा असते. ते कुठं पडतंय हे निराळं. तो त्याचा दोष नाही. समजा तुमच्या घरामध्ये घराच्या भिंतीवर थोड्या मातीच्या आधाराने पडलं तर कुठं पडेल हा त्याचा दोष नाही. त्याची वाढण्याची जी प्रेरणा आहे, अंकुरण्याची प्रेरणा आहे, तिला लगेच पालवी फुटते. घन अज्ञान सुषुप्ती हाच बीजाच्या ठिकाणी असणारा अंकुरण्याचा स्वभाव भाव. येर स्वप्न हन जागृती हा फळ भावती यायचा. आणि सुषुप्तीच्या व्यतिरिक्त असणारी स्वप्न आणि जागृती म्हणजे या सुषुप्तीमध्येच जागृती, सुषुप्तीमध्येच पडलेलं स्वप्न, मूळ अज्ञानामध्ये असणारी सुषुप्ती, अज्ञानामध्ये असणारी जागृती आणि अज्ञानामध्ये असणारच स्वप्न. पण घन अज्ञान सुषुप्ती हा बीजाचा अंकुरण्यासाठी अत्यंत योग्य असा भाव आणि स्वप्न आणि जागृती हा त्या सुषुप्तीच्या बीजांकुर भावापासून निर्माण झालेल्या वृक्षाचा फळभाव. फळभाव अशा करता की प्रत्यक्षत ज्ञानाची जाग आलेली नसताना आपल्याला ज्ञानाची अज्ञानाची झोप लागलेली आहे याचा पत्ता नसतो. जागृतासारखा दिसतो. तुम्ही कधी हिप्नोटिझमचे प्रयोग पाहिलेत का? ते जर पाहिले असतील तर तुम्हाला असं कळेल की ज्याच्यावर प्रयोग घडतो तो तर डोळे उघडे ठेवून असतो, वावरत असतो, अनेक गोष्टी जो सूचना देतो त्याच्या सूचनांप्रमाणे करत असतो, वरकरणी जागा दिसतो पण झोपलेलाच असतो. असा जसा असावा तसा अज्ञानामध्ये असणारी ही जागृती आणि स्वप्न हा या अज्ञानाच्या बीजांकुर भावाचा फळभाव असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे सोपं आहे, हे अवघड काही नाहीये. ऐसी या वेदांती निरूपण भाषा प्रतीती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे मी जे सांगितलं ते वेदांताच्या निरूपण भाषेच्या पद्धतीप्रमाणे मी हे तुम्हाला सांगितलं. परिचय असो पण हे घन अज्ञान सुषुप्ती हा बीजांकुर भाव आणि स्वप्न आणि जागृती हा त्याला आलेला फळभाव ही जी वेदांतांची सांगण्याची पद्धत आहे ती असो, तूर्त आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. प्रस्तुती अज्ञान मूळ विषय चाललेला आहे तो असा की अज्ञान हे याचं मूळ आहे, या वृक्षाचं मूळ अज्ञान हे आहे. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सूचिती मुळे बळिया बांधोनी आळे माया योगाचे. मायेच्या योगानी मूळ निर्मळ असलेला आत्मा जो खरं म्हणजे ऊर्ध्वस्थानी आहे त्याच्यापासून त्या ऊर्ध्वापासून अधापर्यंत खाली संसार वृक्षाची मूळ अंकुरित होतात. आपल्या ठिकाणी जाणीव इथं आहे आणि या सगळ्या मुळ्या आहेत खाली पसरलेल्या आहेत त्या. इथं आहे ते ब्रह्म, हा तो ऊर्ध्व मूलम आहे आणि अधःशाखा म्हणजे आपणच आहोत. आपणच खाली मुळांच्या योगानी पसरलेले आहोत, फांद्यांच्या योगानी पसरलेले आहोत. आपलंच वर्णन चाललेलं आहे. आपल्याला जर ज्ञान झालं तर आपण एक युनिट म्हणून जर धरलो तर त्या युनिट पुरतं हे निरूपण संपलं, तो ब्रह्माशी तादात्म्य पावला. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सूचिती मुळे बळिया बांधोनी आळे माया योगाचे. ही जी मुळ आहेत ती मुळ मायेच्या योगानी निर्मळ असणारा आत्मा जो ऊर्ध्व ठिकाणी आहे तो अधोगामी पसरतो. या मायेच्या योगानी त्या ऊर्ध्व असलेल्या आत्म्याच्या ठिकाणी जणू एक आळ केलं जातं. तो बीजभाव आणि तो बीजभाव खाली वृक्षाच्या रूपाने येण्यासाठी योग्य असं वातावरण निर्माण केलं जात. मग आधी सदेहांतरे उठती जिये अपारे ते चौपासी घेऊन आगारे खालावती. आणि अशा प्रकारचं आळ जर झालं, ज्ञानेश्वर महाराज भगवंतांनी केलं तसं व्यापक निरूपण करतायत. असं असल्यामुळं एकूण जगताच्या निर्मितीबद्दल बोलतायत, आपण आपल्या संबंधी बोलतोय. आपल्याला अज्ञान झालं आणि संसार वृक्ष कसा निर्माण झाला असं आपण बोलतोय, पण मूळ निरूपणाचा झोक हा ब्रह्माच्या ठिकाणी जगत कसं निर्माण झालं असं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज असं सांगतायत की अपार अशी जीवसृष्टी त्यामुळं निर्माण होते. उठती जिये अपारे ते चौपासी घेऊनी आगारे. जारज स्वेदज उद्भिज अंडज अशा प्रकारे ज्या सगळ्या योनी आहेत त्या सगळ्या योनी त्यामुळं तयार होतात, जीवसृष्टी तयार होते. त्या जीवसृष्टीतलेच एक आपण म्हणून आपल्या उदाहरणाने आपण हे समजून घेतोय. आणि अशा प्रकार ही चौपासी म्हणजे चार प्रकारची भूतसृष्टी अंकुरते आणि खालावती खाली भरपूर वाढायला सुरुवात होते. ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वीकरी बळ, अशा प्रकारे या भवरूपी द्रुमाचं वृक्षाचं मूळ हे ऊर्ध्वीकरी बळ, खरं म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी तिथून ते बळ धरतं, मूळ माया मूळ प्रकृती. अज्ञान ब्रह्म मूळ माया याचा अर्थ ब्रह्मच, पण अज्ञान ब्रह्म. मग आणि यांचे बेचळ आधी दावी आणि मग तिथे एकदा ते मूळ धरू लागलं की मग खाली मोठ्या प्रमाणात ते फोफावायला सुरुवात होते. तेथ चित्तवृत्ती पहिले महत्त्व उमलले. चित्त म्हणजे ज्ञान किंवा जाणीव. जाणीव जाणीवरूपी महत, अहंताजन्य जाणीवरूपी असं महत्त्व उमलले. जसं आपल्या डोक्यात प्रकाश पडावा की आपण कोणी विशेष महापुरुष आहोत, अहंताजन्य त्या जाणीवेला असा बोध व्हावा की मी कोणीतरी फार मोठा महान असा असावा. मी म्हणजे देह संघात आणि देह संघाताच्या अंगाने विलक्षण असा असावा. तेथे चित्तवृत्ती पहिले महत्त्व उमलले ही अहंताजन्य जाणीवच मग पुढच्या सगळ्या वाढीला कारण होते. आणि तिथं त्या व्यापक अर्थाने ब्रह्माच्या ठिकाणी महत्त्व मूळ माया असं ब्रह्मापासून मूळ माया झाली. ते पान वाल्हे दुल्हे एक निघे, कोळ लुसलुसीत तुकतुकीत असं एक कोळ पान तिथं महत्त्व या नावाने निर्माण झालं. अंकुर आणि अंकुराला एकच पान फुटलं. वाल्हे दुले म्हणजे अत्यंत कोळ लुसलुशीत असं. मग सत्व रज तमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू. मग सत्व रज तमात्मकू त्रिविध, सत्व रज आणि तम तीच आता मांडणी सगळी आहे. अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्चते भूत भावोद्भव कर विसर्ग कर्म संज्ञिता. ब्रह्म मूळ माया त्रिगुण पंचमहाभूत अशीच आता मांडणी आहे, तीच ते सांगतायत. वृक्षाच्या रूपकाने सांगतायत, वेगळं काही नाहीये. मग सत्व रज तमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू. सत्व रज आणि तम हे त्रिगुण आणि अहंकार. तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे, त्या एका पानापासून मग सत्व रज तमात्मक त्या महत्त्व जाणीवरूपी अहंकाराच्या पोषणामुळे तिवणा अधोमुख म्हणजे तीन पानी, जसा बेल असावा की नाही तीन पानी, तशी तीन पानं फुटली त्या एका पानातून अहंकार रूपी. आणि त्या पानांना स्वतंत्र आपले आपले असे अंकुर देखील फुटले. तिच्या अंकुरातून मग नंतर त्याच्या फांद्या तयार होतील आणि पुढची वाढ तयार होईल. तो बुद्धीची घेऊन आगारी भेदाची वृद्धी करी, तेथ मनाचे डाळ धरी साजेपणे. हे जे अंकुर तीन वेगवेगळे फुटतात ते बुद्धी रूपी डहाळीनी अजून अजून वाढायला सुरुवात होते. सत्व सत्वाचा अहंकार आणि सात्विक बुद्धी, रज रजाचा अहंकार आणि बुद्धीमध्ये रजगुण, आणि तम तमाचा अहंकार आणि तामस बुद्धी. त्यामुळे जर काही होत असेल तर या बुद्धी त्रिधा झाल्यामुळं भेदाची वृद्धी करी मूळ एक परमात्म्यापासून झाले पण आता भेद व्हायला सुरुवात झाली. तेथ मनाचे डाळ धरी साजेपणे, आणि या बुद्धी जी डहाळी तीन ठिकाणी फुटते आहे त्याला ओलावा द्यायला मन आहेच आहे. विचार आला, त्या विचारामध्ये द्वेष आला, त्या द्वेषामुळे आपला जो वैरी आहे त्याचा मृत्यू कल्पिला. विचारांनी तमोगुणाची ढाळी वाढली. विचार आला, काहीतरी फायद्याची भूमिका अशी लक्षात आली, आणि त्यामुळं अवास्तव मनोव्यापार करू लागला आणि पैसे कमावू लागला. प्रत्यक्षात कमवत नाहीये, ध्यानातलं चाललंय. विचार आला, सत्वगुण जागा झाला, आणि सत्वगुणातून कितीतरी उत्तम तपस्वी असं जीवन आपलं व्हावं असा विचार करायला लागला. बुद्धी आणि मनाचा ओलावा त्या त्या गुणांना असा सुरू झाला. ऐसा मुळाजिया गाढिका, विकल्प रस कोवळिका, चित्त चतुष्टय डहाळिका कुंभई जैतो. अशा रीतीने मुळाच्या अत्यंत गाढ म्हणजे घन सुषुप्त अज्ञानाच्या ठिकाणून आणि पक्क्या झालेल्या अशा भेदाच्या भूमिकेवर विकल्प रस कोवळिका, चित्त चतुष्टय डहाळिका, चित्त चतुष्टय रूपी डहाळ्या, चित्ताच्या चार दशा कोणी पतंजली महामुनींनी जी सांगितल्या, मूढ, क्षिप्त, विक्षिप्त आणि एकाग्र. मूढ हे तमोगुणाचं द्योतक, क्षिप्त म्हणजे सतत काम करणारं, हालचाल करणारं हे रजोगुणाचं द्योतक. त्याच्या उलट शब्द विक्षिप्त म्हणजे जे रजोगुणात्मक नाहीये, जे अजिबात हालचाल करत नाही, तुलनेनी स्थिर आहे असं म्हणजे सत्वगुणाचं द्योतक. आपण मात्र मराठीत हा विक्षिप्त शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो. तिथं विक्षिप्त म्हणजे स्थिर असं आहे. आणि एकाग्र, या स्थिरतेमध्ये देखील एका आग्रावर जर चित्त स्थिर झालं तर त्या चित्तदशेला एकाग्र असं म्हणतात. हे जे कोवळे असे विकल्प रस भेद निर्माण झाले सत्व रजत तमात्मक वाढीमुळं, त्यामुळं चार प्रकारचं चित्त या जणू डहाळ्या निर्माण झाल्या, फांद्या निर्माण झाल्या. आणि त्या डहाळ्यांमधून आता हा वृक्ष वाढायला सुरुवात झाली. समजा चित्त हे क्षिप्त असेल, सतत हालचाल करणार, रजोगुणात्मक असेल, तर तो किती आवाढव्य कर्म करेल, किती कर्मांमध्ये हात घालेल. ते जर मूढ असेल तर कसं, 14वा अध्याय होऊन गेलाय, सगळं निरूपण झालेलं आहे. मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाच फोक, महाभूतांचे सरोख सरळे होती. मग पंचमहाभूत आणि त्या पंचमहाभूतांमुळे निर्माण झालेले मोठ मोठी अशी खोड किंवा मोठमोठ्या फांद्या, फोक असं नाव दिलंय, इतक्या सरळ आणि मोठ्या वाढणाऱ्या अशा. आकाश वायू द्योतक म्हणजे तेज, आप पृथ्वी हे पाच फोक, महाभूतांचे सरोख सरळे होते, मोठ्या जोमानी वाढतात. आणि हे जसे जोमानी वाढतात तैसी श्रोत्रादी तन मात्रे, पंचमहाभूत झाली, सत्व रजतम झाले, मनबुद्धी झाली, अहंकार झाला, एवढं सगळं झाल्यामुळं शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच ज्ञान विषय आणि श्रोत्रादी कर्म जसं चालणं, हाताने काम करणं आदी कर्मेंद्रियांचे पाच विषय, श्रोत्रादी तन्मात्रे तिये अंग वसा गर्भपत्रे लुळ लुळीते विचित्रे उमळती गा। श्रोत्रादी ज्ञानेंद्रियांची अंगभूत अशी गर्भपत्रे म्हणजे जणू त्यांचे हक्क असणारी अशी गर्भपत्र लुळ लुळीते विचित्रे कोळी चित्र विचित्र उमळती गा पालवी फुटायला सुरुवात होते। कानाचा विषय टोळ्याचा विषय जिभेचा विषय स्पर्शाचा विषय तेथ शब्दांकुर वरी पडी शब्दरूपी अंकुर तयार झाला। श्रोत्रा वाढी देवढी शब्द झाला की तो ऐकणारा कान ही निर्माण झाला। म्हणून श्रोत्राची देखील वाढ झाली। देवढी होता करीत कांडी आकांक्षेची आणि शब्द आणि शब्दाचं श्रवण यामुळे कामना निर्माण झाल्या। अंग त्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव आणि स्पर्शासारखा विषय तर महाप्रबळ। अंग त्वचेचे वेल पल्लव शब्दही किती सुंदर वापरलेत बघा। स्पर्शाच्या अंकुरामुळे इतका उत्तेजित होतो की धाव घेतल्यासारखा त्या स्पर्शाच्या मागे धावतो। तेथ बाबळ पडे अभिनव विकाराचे त्यामुळं अत्यंत विकाराचं आधिक्य निर्माण होत। पाठी रूपपत्र पालोवेली हा जो स्पर्श आहे तो देखील रूपाला करावासा वाटतो। रूपपत्र पालोवेली चक्षु लांबते कांडे घाली हे रूपपत्र पाहण्यासाठी डोळा। ते वेळी व्यामोहता भली पहाडी जाय त्यावेळेला मात्र भ्रम मोठा आवडणारा असा हवा तेवढा विस्तार पावतो। आपलंच वर्णन आहे जगताचं असेल पण आपलंही आहे किंवा आपलं आहे जगताचं असेल असं म्हणू शकतो। मुख्यतः आपलंच आहे किंवा जगताचं आहे आपलं असू शकेल पण आपलं असू शकेल म्हणण्याचं धैर्य नाही। आपलं आहेच हे आपलंच चाललेलं आहे। आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहु असे 9:30 वाजले। मला काय बोलता बोलता आपोआप अंदाज येतो की काय पण झालं बरोबर जाग आल्यासारखं होतं। जसं ध्यानातून ध्यानाची आपली वेळ झाली की आपोआप एखादा जागा होतो मला त्याचा अनुभव आहे खरा। तसं निरूपणानंतर देखील अमुक वेळ झाला असेल अशा यांनी पाहिलं तर जवळपास झालेलाच असतो। आणि रसाचे अंग वसे वाढता वेगे बहु असे जिव्हे आरतीची असोसे निगती बेचे। रसाच्या एकूण अंग वसे रसालाच निर्माण झालेली रसाचा अंगभूत गुण असलेली त्यामुळं जिव्हे आरतीची असोसे त्यामुळं जिभेला अत्यंत आवड अत्यंत व्याकुळता त्या रसाच्या बाबत होते। या रस या एका विषयापोटी 10-10, 20-20 किलोमीटर लांब जाऊन लोक जेवतात। कुठे जातील सांगता येत नाही किती प्रवास करतील सांगता येत नाही। रसाचे अंग वसे वाढता वेगे बहु असे जिव्हे आरतीची असोसे निघती बेचे। अनेक पानं या वृक्षाला फुटतात निर्माण होतात। तैसेची कोंभईलेनी गंधे भरून राहिलेला गंध घ्राणाची डिरी खाऊ बांधे. काही काही जे विषय आहेत तर ते सरसहा सर्वजण घेतील असं नाही. काही जणांना म्हणजे हा जो विशेष करून गंध आहे त्या विषयाबद्दल फारसा गंध नसतो, आवडत देखील नाही. कोणाकोणाला सुवास आवडत नाही. अत्तराचा वास नको, फुलांचा वास नको. पण काही काही मंडळी या गंधाकरता जगत असतात. आपल्या केंद्रात पूर्वी एक गृहस्थ यायचे, ते अत्तराची बाटलीच घेऊन यायचे. कोणी त्यांच्याशी बोलत असेल तर प्रथम अत्तर लावायचे, बघा नवीनच आहे, नुकतंच घेतले, बघा कसं आहे ते. आपणही पाहायचं, बरं आहे म्हणायचं. पण ते ज्याला भेटतील त्याला, त्यांना स्वतःलाही आवड, ते असे जवळ आले की असा वास भरून त्यांच्या अवतीभोवती असायचा. तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा एवं विषय पूर्ण करतात ज्ञानेश्वर महाराज. महत मूळ माया, अहम अहंता, बुद्धी बुद्धी, मने मन, महाभूत समृद्धी आणि पंचमहाभूत, ये संसाराची या अवधी सासनी जे. मग सातवा अध्याय आणि हा अध्याय याच्यात काय फरक आहे? भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धी एवच अहंकारम इति यमने भिन्ना प्रकृती अष्टधा. अष्टधा प्रकृती तिथं सांगितली, इथं तीच प्रकृती सांगितली. फक्त वृक्षाच्या मिशांनी सांगितली एवढंच आहे, वृक्षाच्या रूपकांनी सांगितली एवढंच आहे. म्हणून साते शते श्लोक अध्याय अठरांचे लेख परी देव बोलिले एक जे दुसे नाही. किंबहुना इही आठे अंगी हा अधिक फाटे, या आठ अंगाने हा अधिक फोफावतो विस्तारतो. परी शिंपीची एवढे उमटे रूपे जेवी. पण किती किती विस्तारतो? हा ब्रह्म जेवढा आहे तेवढाच विस्तारणार. मूळ पदार्थापेक्षा आभास जास्त कसा होईल? मूळ पदार्थ एवढाच आभास किती झालं तरी भासणार. आता ब्रह्म फार व्यापक आहे त्यामुळे आभास फार व्यापक एवढंच. ब्रह्म एवढा व्यापक म्हणून आभासावरून कळतं की ब्रह्म केवढा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शिंपीची एवढे उमटे रूपे जेवी. शिंपला जेवढा तेवढंच रूप भासणार. रूप याचा अर्थ चांदी. शिंप्यावर शिंपल्यावर चांदीचा जो आभास होतो समुद्राच्या किनाऱ्यावर, सगळीकडे चांदी भरून राहिलेली आहे असं वाटतं. केवढी चांदी? शिंपल्या एवढीच चांदी. शिंपल्यापेक्षा जास्त कशी असेल? का समुद्राचे नि पैसारे वरी तरंगता आसारे. किंवा तरंग समुद्र एवढे, जेवढी समुद्राची व्याप्ती तेवढेच तरंग. तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. जर अज्ञान असेल तर ब्रह्म वृक्षाच्या रूपाने आकाराला येतं. आपल्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणून ब्रह्म संसार वृक्षाच्या आणि आपल्याही अंगाने आकाराला आलं. मग आता उपनिषद काय सांगतात आणि भगवद्गीता काय सांगते आणि ब्रह्माचं काय वर्णन आहे, तर ते त्यांच्या ठिकाणी असेल. कृष्णमूर्ती म्हणत असत व्हॉट इज उपनिषद टू यू. तुला काय उपनिषदांचं ज्ञान झालंय? ब्रह्म असं असेल तर मग जग कसं होईल म्हणायला? तू तुझ्या ठिकाणी आहेस. व्हॉट इज गीता टू यू. जर तुला तुझ्या बुद्धी एवढंच समजते, गीतेची बुद्धी तुझी नाही, तर गीतेचा तुला उपयोग काय? गीतेने पुष्कळ सांगितलंय. म्हणून अज्ञान जर मूळ असेल तर ब्रह्म हे अशा प्रकारे वृक्षाच्या रूपाने आकाराला येतं आलं. आता काही पुढे फार बोलण्याचा अर्थ नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजे जाग आली तरी पुढे मी 5 मिनिटं बोलतो, नाही का? पण मी विषय पुरा करतो असं त्या बोलण्याचं मी थोडस समर्थन देतो. आता याचा हाची विस्तारू, हाची या पैसारू, जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एकाची या. पुढच्या वेळेला तर तुम्हाला तुमच्या एकी काही जणांना वाटलं की आता परत गेली 5 मिनिट, कारण याच्यावरच्या ओव्या ज्या आहेत माझ्या कल्पनेप्रमाणे अजून याच्यावर पुष्कळ ओव्या आहेत. अजून 40 एक ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर लिहिल्या, त्या आपल्याला पाहायच्यात. पुढच्या वेळेला आपण पाहूया. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओ